यिर्मयाह अध्याय 35. यहुदाचा राजा योशियाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले, रेखाबाच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल, मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मत दे. म्हणून मी हबिसेनाचा मुलगा यिर्मयाचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाबाच्या सर्व घराण्याला घेतले. मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात देवाचा मनुष्य इग्दलाचा मुलगा हनान याच्या खोलीत आणले. या खोल्या सलुमाचा मुलगा मोसिया द्वारपाल याच्या बाजूच्या खोलीच्या वर असलेली नेत्यांची होती. नंतर मी रेखाबाच्या समोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व प्याले ठेवले आणि त्यांना म्हणालो, थोडा द्राक्षरस प्या. पण ते म्हणाले, आम्ही द्राक्षरस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याने आम्हास आज्ञा दिली, तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सकाळपर्यंत कोणताही द्राक्षरस पिऊ नये, शिवाय कोणतेही घरे बांधू नका, कोणतेही बी पेरू नका किंवा कोणतेही द्राक्षमळे लावू नका. हे तुमच्यासाठी नाही तर तुम्ही आपल्या सर्व दिवसात तंबूत राहिले पाहिजे. याकरता ज्या देशात तुम्ही परदेशी आहात त्यामध्ये दीर्घकाळ जगावे. आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याची वाणी आम्ही पाळत आलो आहोत. त्यामध्ये आम्ही आमच्या स्त्रिया आमची मुले आणि आमच्या मुलींनी आपल्या सर्व दिवसात द्राक्षस पिऊ नये अशी आज्ञा त्याने आम्हास दिली आहे आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधी घरे बांधित नाही आणि तेथे आमच्या स्वतःच्या मालकीचे शेते व द्राक्षमळे नाहीत. आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब याने आम्हा सर्व आज्ञेल्याप्रमाणे वागत आलो. पण जेव्हा बाबेलचा राजा नबुकदनेस्सराने याने देशावर हल्ला केल्यावर आम्ही म्हणालो, खासद्यांच्या व अमाऱ्यांच्या सैन्यापासून आपण यरुश्लेमला निष्ठून जाऊ, म्हणून आम्ही यरुश्लेममध्ये राहत आहोत. मग यिर्मयाकडे परमेश्वरचे वचन आले आणि म्हणाले, सैन्याधीश परमेश्वर इस्रायलाचा देव हे म्हणतो, जा आणि यहुदातील मनुष्यांना व यरुश्लेमच्या रहिवाशांना सांग, तुम्ही माझी वचने ऐकून आणि ती शासन स्वीकारणार नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. रेखाबाचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना कोणताही द्राक्षरस पिऊ नका अशी आज्ञा दिली. त्यांनी त्याचा शब्द आजपर्यंत पाळला. त्यांनी आपल्या पूर्वजाच्या आज्ञेचे पालन केले. पण मी स्वतः तुम्हास पुन्हा पुन्हा सांगत आलो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही. इस्रायल आणि यहुदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक संदेष्टे पाठवले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठवले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगले कृत्य करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करू नका. त्याऐवजी तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही, कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले. म्हणून परमेश्वर सैन्याचा देव आणि इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा जे सर्व अरिष्ट मी त्यांच्या विरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहुदावर आणि यरुश्लेमच्या राहणाऱ्यावर आणीन. कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही. यिर्मयाह रेखाबाच्या कुटुंबियांना म्हणाला, सैन्याधीश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब याच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्यांनी करण्यास आज्ञा पिले त्याप्रमाणे तुम्ही केले. म्हणून सैन्याधीश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब यांच्या वंशजापैकी कुणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.